सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर
तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा एक्शन
विथ कलाकार श्रुती
एंड बाय द वे इस नवरात्रि आप सुन रहे हो मेरे साथ
बत्ती गुल पण यांचं मीटर चालू विमेन हु वर्क एट नाईट.
नाईट शिफ्ट करणाऱ्या अशा अनेक महिलांशी माझ्या गप्पा होतात आणि त्यातल्याच एक म्हणजे क्राईम रिपोर्टर अर्चना मोरे. हॅलो.
हॅलो.
हाय श्रुती.
मला सांगा की यु नो एक तर खूप जीवाला धोका असणारं एक क्षेत्र म्हणजे क्राईम रिपोर्टिंग असं असतं आणि त्यात नाईट शिफ्ट. पहिली गोष्ट तर ह्या फील्डमध्ये एंटर कशा झालात?
खूप सारे ऑप्शन्स माझ्यासमोर होते. लाईक एंटरटेनमेंट आहे, म्युझिकल प्रोग्राम्स असतात काही ते रिपोर्ट करायचे, किंवा कल्चरलचे काही इव्हेंट पुण्यामध्ये होत असतात. आणि क्राईम बीट असं आहे की जिथे पहिल्यापासून मुली खूप कमी होत्या. पण मला इंटरेस्ट होता, मला एक क्युरिओसिटी होती की काय आहे एक्झॅक्ट, आपण स्वतः तिकडे जायला हवं. सो मी काम सुरू केलं काहीतरी वेगळं करायचं या हेतूने.
पण मला असं वाटतं की रिपोर्टर्सना फार वेळा सुट्टी नसतेच.
आठवड्यातनं एक सुट्टी असते, त्या दिवशी पण कधी कधी दुसऱ्या दिवशीच्या स्टोरीजवर काम करावं लागतं.
त्यामुळे
स्वतःसाठी वेळ खूप कमी मिळतो.
किती वर्ष झाली या फील्ड मध्ये?
9 वर्ष झाली.
जेव्हा पहिल्यांदा यु नो एखादी केस घेतली होती हातात, तेव्हा काय धाकधूक होती, तेव्हा काय झालं होतं सांगाल?
श्रुती, मी माझ्या करिअरमधला पहिला मर्डर बघितला होता नीलम थिएटरच्या इकडे. दोन लोक होती, त्यातल्या एकाला गँगवॉरमधनं तिकडे मर्डर केला होता. त्याच्या डोक्यामध्ये तलवार घातली होती अक्षरशः, आणि त्याचा फेस जो होता तो असा स्प्लिट झालेला होता.
बापरे.
इन्सिडेंट झाल्यानंतर 12व्या मिनिटाला मी स्पॉटवर होते. बिकॉज क्राईम रिपोर्टरचं एक हे असतं की यू हॅव टू बी ऑन द स्पॉट. काहीही असो, तुम्ही स्पॉटवर गेल्याशिवाय तुम्ही रिपोर्टिंगच करू शकत नाही. सो मी गेले, तो पहिला मर्डर बघितला. तर बघितल्यानंतर मला असं वाटलं की बापरे, आता मला रिपोर्ट करायचं आहे. हे सगळं बघून माहिती घेतली सगळी, ऑफिसला आल्यानंतर मी एक तास बसून होते. आणि हे सगळं करून मला तो ज्या एरियामध्ये राहत होता तिकडे जायला सांगितलं होतं. सो फर्स्ट टाइम इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग फॉर मी की डेड बॉडी तुम्ही बघून आलाय, नंतर रिपोर्ट करायचंय.
सुन्न व्हायला होतं.
सुन्न झाले मी अक्षरशः. ज्यावेळी जर्मन बेकरी ब्लास्ट झाला होता, सगळीकडे असं डेड बॉडीज पडलेल्या, कोणाचा हात इकडे, मेंदू बाहेर येऊन पडलेला, लिटरली झाडावरती लोकांचे अवयव स्प्रेड झाले होते. आणि पुण्यातला तो पहिला ब्लास्ट असल्यामुळे सगळेच गोंधळून गेले होते, इन्क्लुडिंग इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आणि सगळेच. तो एक इन्सिडेंट खूप अनुभव देऊन गेला मला की एक्झॅक्टली क्राईम रिपोर्टर मध्ये किती पेशन्स असायला हवे आणि किती प्रॉम्प्ट राऊंड रिपोर्टिंग करायला हवं.
कधी आईने अपोज केला? कारण काळजीपोटी प्रत्येक आई म्हणतेच.
श्रुती, माझी आई मला आजही रोज सकाळी फोन करते, कुठे आहेस. जर्मन बेकरीच्या वेळी पण असंच झालं, ती मला फोन करत होती, तू तिकडे जाणार आहेस, मला माहितीये, जाऊ नकोस, ते करायची गरज नाहीये.
अर्थात एका आईला आपल्या पोरीची जरा जास्तच काळजी असते, म्हणून आई तर ह्या गोष्टी सांगते. मला सांगा की अनेक वेळेस असंही झालं असेल की एखादी अशी केस आली असेल तुमच्याकडे क्राईमची की ज्यामुळे झोप उडाली असेल.
आपल्या नारायणपेठेमध्ये एक मुलगा होता, थोडासा
गतिमंद,
त्याने त्याच्या आईला आणि वडिलांना झोपेतच मारून टाकलं होतं रात्री. दोघांचेही गळे त्याने चाकूने कापले आणि तो स्वतः जाऊन झोपला रूम मध्ये. ज्यावेळी त्याची वहिनी सकाळी उठली आणि तिने ते बघितलं, तेव्हा तिने सगळा आरडाओरडा केला. सो आम्ही सकाळी उठून 8 वाजताच तिकडे स्पॉटला होतो, म्हणजे रात्रीचं सगळं विसरलो नाहीये, तेच सकाळी. असं
कधी झालं की यु नो घरात तुमची ऍट द सेम टाइम गरज होती पण तुम्हाला रिपोर्टिंग करायचं होतं म्हणून बाहेर पडावं लागलं?
1 वर्षापूर्वी माझा भाऊ एक्सपायर झाला, त्याचं एज होतं 27 इयर्स, आणि त्याला ल्युकेमिया डिटेक्ट झाला, डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यावेळी माझ्या फॅमिलीला माझी खूप गरज होती, पण मला जॉबमध्ये पण फोकस करणं गरजेचं होतं. बिकॉज मी जस्ट टाइम्स जॉईन केलं होतं, सो मी दिवसभर काम करायचे, रात्री हॉस्पिटलमध्ये थांबायचे 11 वाजता जाऊन, पहाटे घरी जायचे आणि त्याचा टिफिन घेऊन हॉस्पिटलला देऊन पुन्हा ऑफिसला जायचे.
हॅट्स ऑफ टू यू. बाप रे. प्लीज टेल मी अबाउट दॅट, की त्या दिवशी काय झालं होतं?
त्या दिवशी असंच ऑफिस होतं, ऑफिसला आमचा एक सेमिनार ठेवलेलं होतं HR लोकांनी, आणि मला डॉक्टरांनी बोलवून घेतलं की आता त्याची कंडिशन खूपच खराब आहे, आम्हाला काही होप्स वाटत नाहीये. आणि हे सगळं सडनली झालं. त्यावेळी मी एकटीच आतमध्ये CCU मध्ये होते, त्या सगळ्यांना बाहेर काढलं होतं की तुम्ही नाही बघू शकणार, मी थांबते इथे. आणि डॉक्टर म्हणत होते की व्हेंटिलेटर लावायचा, आणि तो नको म्हणत होता, व्हेंटिलेटरला बोलत नव्हता काहीच, पण नको म्हणाला, इकडे त्रास होईल असं. व्हेंटिलेटर लावला नाही, हळूहळू त्याचा श्वास कमी झाला. श्रुती, आपल्या माणसाचं मरण स्वतःच्या डोळ्यांनी बघणं खूप पेनफुल असतं. मी 1000 डेड बॉडीज बघितल्या असतील, अगदी छिन्न विछिन्न झालेले, जर्मन बेकरी ब्लास्ट मधले पण बॉडीज बघितल्या, पण हे माझ्यासाठी खूप पेनफुल होतं.
क्राईम म्हटलं की गुंड, मग ते धमक्या, हे सगळं झालं, तर कधी जीवे मारण्याची वगैरे तुम्हाला धमकी दिली?
हो, झालं होतं. एकदा मी एक मोका ची केस रिपोर्ट केली होती, MCOC आहे.
बर,
त्या केसचं एक हेअरिंग मी रिपोर्ट केलं होतं. त्यावेळी मला जो स्वतः होता हेड ज्या गँगचा, त्याचा फोन आला होता. त्याने विचारलं की अर्चना मोरे तुम्हीच का? त्याने आय सेड हा मीच बोलतीये. मग म्हणाला की मॅडम मला एक ऍड द्यायची आहे, पण ती 10-ची द्यायची आहे मला एका, आणि खूप मोठी द्यायची आहे फ्रंट पेजवर. मी अजय कांबळे असं त्याने नाव सांगितलं त्यावेळी. आणि हे फोन येऊन गेल्यानंतर मला 5-6 दिवसांनी समजलं की तो एक रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे, आणि त्याने 2-3 आणखी काही रिपोर्टर्सला पण कॉल केले होते स्वतः, ज्यांनी ज्यांनी ते रिपोर्ट केलं होतं.
सो 10-ची बातमी कोणाची द्यायची होती हे नंतर कळलं.
नंतर कळलं मला.
बापरे, हे भयानक आहे यार. पण ते म्हणतात ना की फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखांवर विश्वास असतो. आणि कदाचित यु नो ह्या क्राईम रिपोर्टर्सचं पण असंच असतं बहुधा. 93.5 रेड FM बजाती रहो.